क्या बात है, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज पेपर मधला एक फोटो पाहिला आणि इतकं छान वाटलं, इतकं सुंदर फील झालं. आपल्या सगळ्यांना सांगणं माहिती आहे, लंडनच्या मादाम तुसा या संग्रहालयामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. त्यांचा मेणाचा स्वतःचा पुतळा त्यांनी पाहिला आणि बुधवारी जरा त्या पुतळ्याचं रंगकाम करू बुवा म्हणून हातामध्ये ब्रश आणि ते काय म्हणतात ते रंग ज्याच्यामध्ये असते ती प्लेट, त्याचं आपल्याला सायंटिफिक नाव काय असतं माहिती नाही आहे, पण ते सगळं हातात घेऊन ते रंगवतानाचा जो पुतळा रंगवतानाचा फोटो आहे, एकीकडे मोदी पुतळा आणि दुसरीकडे स्वतः मोदी. क्या वा क्या वा, बढिया आहे. सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक या तीनही ठिकाणी ठेवण्यात येणार आहे हा पुतळा आणि येत्या 8 दिवसांमध्ये त्यातला एक पुतळा जो आहे तो लंडनमध्ये ठेवण्यात येणार आहे. ग्रेट, गर्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. इंडियन सेलिब्रिटीज, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज, बऱ्याच लोकांचे पुतळे आपल्या मादाम तुसा या संग्रहालयामध्ये आहेत आणि आता श्री नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाणार आहे. ॲक्च्युली गर्वाची गोष्ट, ग्रेट. ताली मॉर्निंग नंबर वन मध्ये आज गोष्टीला सलाम करत थोड्याच वेळात 8:03 घेऊन येतो. वजा तुम हो फ्रॉम हिट स्टोरी 3. गाना थोडी देर में आएगा. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.